आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. केंद्र सरकारनं एक देश एक निवडणूक यावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं आज आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं 2029ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी घेण्याची शिफारस केली आहे. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींकडे अहवाल सोपवला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सातत्यानं आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणाऱ्यांवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं आज कठोर कारवाई केली. अशा प्रकारे आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणाऱ्या 19 साईट्स 10 अॅप आणि 57 सोशल मीडिया हँडलर्सचे प्रसारण देशपातळीवर रोखण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांचं नाव किंवा त्यांचं छायाचित्र वापरणार नाही असं शपथपत्र द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला दिले आहेत. अजित पवार गट अद्यापही मतदारांना मत देण्याचं आवाहन करताना शरद पवार यांचं नाव आणि छायाचित्र यांचा वापर करत असल्याची तक्रार याचिका शरद पवार गटानं केली होती. अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयानं याबाबत फटकारलं आहे. आता अजित पवार गटाची स्वतंत्र ओळख असून या ओळखीसह या गटानं मतदारांसमोर जावं असं न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकेची पुढील सुनावणी येत्या 19 मार्चला होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन, पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते होणार असून दुपारी 1:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान हे कार्यक्रम होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीनं उपचारासाठी पुण्यातील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 89 वर्षांच्या प्रतिभाताई यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. काही दिवसांपासून त्या आजारी आहेत. काल त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागल्यानं कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पेटीएमचा वापर फास्टटॅगसाठी करणाऱ्या नागरिकांनी उद्या 15 मार्चच्या आधी अन्य बँकेच्या फास्टटॅग सुविधेचा वापर सुरू करावा असं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण एनएचआयनं म्हटलं आहे. अन्य बँकांच्या सुविधांच्या वापरामुळे फास्टटॅग वापरकर्त्यांचा दंड आकारणी तसंच राष्ट्रीय राजमार्गांवर प्रवासादरम्यान दुप्पट शुल्क भरणं यापासून बचाव होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांनुसार उद्या 15 तारखेनंतर पेटीएम बँकेचं फास्टटॅगचं रिचार्ज किंवा टॉपअप करता येणार नाही. जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर इथं महिला मंडळ छत्रपती संभाजीनगर, लायन्स क्लब मेट्रो आणि लायन्स क्लब सिडको छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील शिशु विकास माध्यमिक शाळेत आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक मोक्षदा पाटील, सायबर गुन्हे, मुलींचं स्वसंरक्षण आणि पालकांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या तलवाडा इथं पोलिसांनी बेकायदेशीर हातभट्टी मद्य तयार करण्यासाठीची रसायनं आणि अन्य साहित्य काल उद्ध्वस्त केलं. तलवाडा इथं पत्र्याच्या शेडच्या आडोशात बेकायदेशीर आणि घातक रसायनांचा वापर करून हातभट्टीची दारू तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला 1,91,00,000 रुपये किमतीची 15 वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रस्ते अपघातासंदर्भातील किट तसंच साधन सामग्री खरेदीकरता 2 कोटी रुपये, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक साहित्य खरेदीसाठी 10,00,000 रुपये आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 23,00,000 रुपये असा एकूण 4,23,00,000 रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड पोलीस दलाचा कारभार गतिमान होण्यास मदत होणार आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या वाहनांचं वितरण पोलिसांना करण्यात आलं. पुढच्या वर्षी माणगाव, खोपोली, पेण, उरण इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी 6,40,00,000 रुपये देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.